यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रमेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थितः तत्कतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यश्चान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवेत् ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुदम् उत्तुंगदिं वत्सलम् सोहं बोध शिशित्व पूर्ण सततम् तुर्यत्वमासाधितम् वंदे स्वाम मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तेजत क्षमा धृति शौचम अद्रोहो नातीमानिता हा नातीमानिता हा दैवी गुणांचं वर्णन केलेल्या गुणांपैकी शेवटचा गुण आज आपण पाहणार आहोत। नातीमानिता म्हणजे मानाविषयी अपेक्षा नसणारा जो लीन आहे असा ज्याच्या ठिकाणी अभिमान नाही किंवा जो निरभिमान आहे असा काही काही जे शब्द आहेत ते शब्द ऐकत असताना सर्वांचाच घोटाळा होतो। त्याच्यापैकी हा एक शब्द नक्की आहे। याचा नम्रता असा सरळ अर्थ आहे नातीमानिता याचा। अशा करता घोटाळा होतो की कोणत्या बेतानी चालावं वर्तन करावं याच्या संबंधी सज्जनांना नेहमीच अडचण असते। तो जितकं ऐकून घेतो नम्रतेनी ऐकून घेतो नम्रतेनी सहन करतो परमार्थाच्या कारणासाठी म्हणून तो या प्रकारचं बुद्ध्या आचरण करत असतो ते समोरच्याला समजणं शक्य नसतं। तेवढी तेवढी समोरची व्यक्ती त्याच्याशी उद्दामपणे वागण्याची शक्यता असते। नम्रता आणि ही नम्रता जेव्हा भगवंतांनी सांगितली नातीमानिता या शब्दांनी तेव्हा ती तशीच असली पाहिजे। त्यामुळे याचा भगवंतांनी सांगितलं तशा प्रकारचा जो अर्थ आहे दैवी गुणसंपदा म्हणून त्याला बाधा न येता आणि आपल्या जीवनामध्ये हा गुण कसा आला पाहिजे याच्याकरता फार कसरत करावी लागते। या कसरतीतून साधक जो असतो तो अक्षरशः हैराण होत असतो। जग किती औदत्यानी वागतं ते बघू। मी देह मन बुद्धी नाहीच आहे असं म्हणूनही सहन करण्याला एक मर्यादा प्रत्येकाला येते। प्रत्येकाला ती त्याची शक्ती असते ती आणि कमी पडते अशा वेळेला मर्यादा येते आणि मनुष्य मात्राची शक्ती ही कमीच असणार कोणीही झाला तरी। कारण भगवंतांनी एका बाजूनी नाती मानिता असं म्हटलेलं आहे तरी देखील उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आपल्या आत्म्याचा अपमान होऊ देणं हेही बरोबर नाही। दुसऱ्याच्या समोर आपल्या आत्म्याला म्हणजे आपल्या स्वतःला खाली पाडून घेणं हेही तितकं चांगलं नाही कारण असा अपमानित मनुष्य वारंवार स्वतःला देखील हीनदीन समजायला सुरुवात करतो, सुरुवात करण्याची शक्यता असते, त्याचा आत्मविश्वास नाहीसा होतो, त्याला कशा पद्धतीने वागावं ते काही कळतच नाही, असं होण्याची शक्यता असते. मी म्हटलं मराठी सिनेमामध्ये सुलोचना नावाच्या नटीला जी सारखी भांडी घासण्याची कामं आली, तीन जावा असतील तर भांडी हीच घासतीये, सगळ्यांचे अन्याय हीच सहन करते, अशी व्यक्तिरेखा तिच्या वाट्याला आली आणि ते ती काम करत राहिली. अशा प्रकारचा नातीमानिता या शब्दाचा अर्थ नाहीये. ही एक खुबीच आहे की ज्या खुबीच्या योगाने तुमच्या आत्म्याचा अपमानतर होता कामा नये आणि तुम्ही लीनही असलं पाहिजे, नम्रही असलं पाहिजे. अशी दुहेरी चाल कशी चालायची? हे दुहेरी एका बाजूनी आपल्या स्वतःला खूप खूप मोठ्या संतांचं ते लक्षण झालं. नाथांची गोष्ट सांगतात की तो कोण यवन त्यांच्या अंगावर 18 वेळेला थुंकला आणि 18 वेळेला ते स्नान करून आले. आपल्याला नाथांसारखं हे शक्य नाही. ज्याची प्रकृती तशी असेल त्याच्या बाबतीत प्रश्नच येत नाही. त्याच्याबाबत हा दैवी गुण त्याच्या ठिकाणी संपूर्ण मुरलेला आहे. नाथांच्या बाबत काय झालं? नाथांच्या आत्म्याचा अंतरात्म्याचा अपमानच होऊ शकत नव्हता. ते तशा बोधावर होते. बोधावर नसताना नातीमानिता येत चाललंय. जो साधक हा शब्द ऐकून गोंधळून जातो तो बोधावर नसताना या नातीमानिताचा अभ्यास कसा करायचा या अडचणीत असतो. कर्नाटकातला एक संत स्वामीजी गोष्ट सांगायचे त्यांची की त्यांचे निंदक खूप होते, एक प्रकारे द्वेष करणारे वैरी ज्याला म्हणू असे खूप होते आणि त्यांचा अपमान करण्याची कोणतीही संधी ते सोडत नसत. एकदा तर असं झालं की ते घरात येत असताना चपलांची माळ दाराच्या वर अशा प्रकारे ती लावून ठेवलेली होती की दार उघडलं की ती माळ खाली पडेल. आणि तसंच झालं, ते आत येत असताना दार उघडलं त्यांनी आणि ती माळ गळ्यात पडली चपलांची. हा अपमान आहे. पण शांतपणे त्या माळेकडे बघून ते म्हणाले की कर्मावलंबका हा केचित केचित ज्ञानावलंबका हा वयम तु भगवत भक्तानाम पाद रक्षावलंबका हा. इतकं जर शक्य असेल कोणाला तर हा नातीमानिता हा गुण त्याच्या ठिकाणी आलेला आहे, मुरलेला आहे. एक शब्द आहे मानिता, म्हणजे मानाविषयी अपेक्षा असणं, मान व्हावा अशी जबरदस्त इच्छा असणं, तशा प्रकारचीच अस्मिता असणं, मानाच्या अपेक्षेनेच सर्व ठिकाणी जाणं, अशी काही मंडळी असतात की ज्यांच्या ठिकाणी हा मानिता हा गुण अगदी ठासून भरलेला असतो. हा मानिता जसा शब्द आहे तसा दुसरा शब्द अतिमानिता असा देखील आहे. हा नाती मानिता आहे. मानाबद्दल अति अपेक्षा असणं, अपेक्षा असणं, अति अपेक्षा असणं यांचं तर समाजात सहसा कुठं पटत नाही. हे प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त एकदा जाऊ शकतात अथवा दोनदा जातात आणि मग यांना महत्व मिळत नाही अशी यांची तक्रार व्हायला सुरुवात होते आणि तिथूनच लोकांमध्ये न मिसळण्याची यांची पाऊल वाट चालू होते. हे जे अतिमानिता या गटातले लोक असतात त्यांच्या स्वतःविषयी विलक्षण कल्पना असतात. कधी कधी तो न्यूनगंडाचाही भाग असतो. तुलनेनी मानिता हा तितका न्यूनगंडाचा भाग नाही. जे सामान्य मॅनर्स आहेत, एटिकेट्स आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांना खुर्च्या ठेवलेल्या असतील तर खुर्चीवर बसणं हे बरोबरच आहे. त्यावेळेला कोणीतरी आपण साधक आहोत म्हणून बाजूला कोपऱ्यात खाली कुठेतरी बसला असं करण्याची काही गरज नाहीये. म्हणून सर्वसामान्य मान्यता हा शब्द इतका अडचणीचा कधी कधी नाही, पण अतिमान्यता हा शब्द तर फारच अडचणीचा आहे. अशा या अतिमान्यता या गुणांनी जे युक्त असतात अशा मंडळींचं कोणाशीही पटत नाही. कुठल्याही गोष्टीतून ते श्लेष काढतात, त्याचा साधारण भाग दुसरा स्वतःला आपल्यापेक्षा जास्त शहाणा समजतो असा असतो, आणि आम्ही कमी नाही आहोत पण आम्ही ते दाखवत नाही, सबब आम्ही त्यांच्यात जाणार नाही, अशा एका तत्वज्ञानाने यांचं काम चालतं. हा जसा कधी कधी न्यूनगंडाचा भाग असतो तसा कधी कधी श्रेष्ठता गंडाचा देखील भाग असतो. पण हा जो श्रेष्ठता गंड आहे तोही बऱ्याच वेळेला न्यूनगंडच असतो. आपण श्रेष्ठ आहोत असं दाखवणं हा कुठेतरी आपण कमी असायला नको याच्या नादातच केलेलं ते वर्तन असतं. त्याचीही तेवढी आवश्यकता नसते. म्हणून मान सन्मान आदर सत्कार कुठेही गेल्यानंतर यांना जर पुढे बोलवलं नाही, हे जर सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये बसले, अतिमान्यता असणारे लोक ओळखता येतात. जर सर्वजण बसलेले असतील तर ते दुसरीकडे वेगळ्या ठिकाणी बसतील, उभे राहतील, सर्वांमध्ये येऊन बसणार नाहीत एक, किंवा मग कुठेतरी येण्याची त्यांची अपेक्षा असते. सर्वांमध्ये जर बसले आणि त्यांच्या दखल जर घेतली नाही तर त्यांचा जीव सारखा खालीवर होत असतो. आपण आलो हे संयोजकांना समजलं की न समजलं अशी त्यांना पहिली शंका येते, आणि कुठूनही आपण आलो हे लक्षात यावं अशी ते दक्षता घेतात. तुम्हाला लग्न समारंभातही अशा व्यक्ती भेटतील. ते बसा म्हटल्याखेरीज बसणारच नाहीत. अशा मान्यता, अतिमान्यता आणि नातीमान्यता, या नातीमान्यता मात्र नम्रता सूचक शब्द आहे. हा तसा अहिंसा दर्शक शब्द आहे. पण मानाची अपेक्षा नसणं हे साधकाच्या पक्षी सुरक्षित, मी तुम्हाला असं सांगतो हे सगळं टोकाचं वर्णन असलं तरी, की सर्वसामान्यपणाने आपल्याला सामान्यत अयोग्य वागणूक मिळणार नाही इथपर्यंत नातीमानिता हा गुण असावा. त्याच्यापेक्षाही अयोग्य एखाद वेळेला मिळू शकते, तेव्हा ती सहन करावी, पण प्रत्येक वेळेला सहन करू नये. समर्थ म्हणतात, बहुतांचे बहुत सोसावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे. हे नेहमी करावं, अनेकांचं सोसत राहावं. जो बहुतांचे सोसे ना त्यास बहुत लोक माने ना, हा नातीमानिता हा शब्द संघटकाला तर फार गरजेचा आहे. ज्याला नेतृत्व ज्याच्या पशी आलेलं आहे तो नातीमानिता या गुणांनी युक्तच असला पाहिजे. तो अनेकांचं सोसतो म्हणून अनेक लोक त्याला मानतात, कारण त्याला मानण्याचा प्रश्न नाहीये, तो इतरांना मानतो तेव्हा त्याला मानायला सुरुवात होते. कोणाचा इगो त्याच्याकडून दुखावला जात नाही. असं झाल्यामुळं आणि प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मर्यादेची जाणीव असल्यामुळं मग हा नेता ठरतो. हा असा उगीच फुकाफुकी नेता ठरत नाही, तो खूप सोसत आलेला असतो. कोणाचे दोष कोणाचे अपराध तो कदाचित यांनी सांगितलेलं त्याला त्यांनी सांगितलेलं त्याला असं अजिबात करत नाही. त्याच्यापाशी सिक्रसी ही गोष्ट असते. तो अनेकांची अंतःकरण जाणू शकतो, अनेकांच्या अंतःकरणात प्रवेश मिळवू शकतो. त्यांचे द्वेष, त्यांचे मत्सर, त्यांचे हेवे दावे कोणाबद्दलही प्रगट होणार आहे त्याच्यापाशी येऊन शमतात. आणि असं सगळं असताना आपण मानित्व त्याच्या ठिकाणी किंचितही नसतं. म्हणून समर्थ म्हणतात, जो बहुतांचे सोसेना त्यास बहुत लोक मिळेना. तरी देखील ते इशारा करतात, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. तरी देखील किती सोसावं याची एक मर्यादा आहे. त्याच्या पलीकडे जर गेला तर सोसू नये असं ते सांगतात. कारण दुसऱ्याच्या तशा प्रकारे उद्दाम वर्तवणुकीला एक प्रकारे तुम्ही खत पाणी घालता. म्हणून किती सहन करायचं यालाही मर्यादा असते. या बेतानी जो तेज वापरू शकतो स्वतःच, तोच नातीमानिता हा गुण मिरवण्याकरता योग्य असतो. जो वेळ प्रसंगी तेज दाखवत नाही त्याला नातीमानिता ही जमत नाही. तेज दाखवणं म्हणजे सारखं तेज दाखवणं नसावं, आणि सहन करणं म्हणजे सतत सहन करणं नसावं. अशा बेतानी चालणाऱ्याला यश मिळतं, तो यशस्वी होतो. भगवान श्रीकृष्णांनी सज्जन होते पांडव, त्यांच्या धर्मकार्यासाठी म्हणून, स्वतःच्या धर्मकार्यासाठी त्यांनी पांडवांची निवड केलेली होती. असं असल्यामुळं युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये त्यांनी ऋषींची उष्टी खरकटी काढली. उष्टी खरकटी काढली हे जरा बेतानी ऐकायला पाहिजे. ऋषी मुनींची जेवण झाल्यानंतर स्वतः भगवंतांनी उष्टी खरकटी काढली. कोणाचीही काढली असा समज कृपा करून कोणी करून घेऊ नका. त्यांची एक स्वतःची किंमत होती. आणि अशा प्रकारे जे सेवा करण्यासाठी योग्य आहेत त्यांची सेवा करत असताना जेव्हा त्यांचा अपमान झाला, नाती मानिता या शब्दाला देखील कुठेतरी मर्यादा आहे. शंभरी भरली असं आपण म्हणतो, तर शंभर म्हणजे काय? एक दोन तीन चार त्यांनी अपराध घेऊन ठेवलेले नव्हते. आता जो अपराध झाला त्याच्या पुढे अजून याला संधी देणं अशक्य आहे असं जेव्हा त्यांना वाटलं, तेव्हा त्यांनी तेजही बाहेर काढलं. त्यांनी शिशुपालाचा वध केला. म्हणून या दैवी गुणाला, नाती मानिता या दैवी गुणाला तारतम्याने घेणं गरजेचं आहे. जो तारतम्याने घेत नाही त्याची फटफजीती झालीच समजा. आणि एकदा समूहाला तुम्ही संधी दिलीत तुमचा अपमान करण्याची, निष्कारण, कधी कधी तुम्हाला असं दिसतं की एखादी व्यक्ती कशी असते की ती आपणहूनच संधी देते. तीच तीच नेहमी कशी सगळ्यांच्या तावडीत सापडते. ती अशा पद्धतीनेच बोलते चालते की बरोबर चार लोक आकृष्ट होऊन त्याची चेष्टा करायला लागतात. तसं व्यक्तिमत्व आपलं होऊन देऊ नये. तसं कधीही घडता कामा नये. असं जर घडत असेल तर त्या ठिकाणी ते ठिकाण सोडून जाण्याचा तुम्हाला अधिकार आहे. त्या लोकांशी संबंध न ठेवण्याचाही तुम्हाला अधिकार आहे. म्हणून नाती मानिता, नम्रता. माझी अशी कल्पना आहे की जेव्हा अमानित्वम अदंभित्वम याच्यावर मी प्रवचन केली 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं, तेव्हाही मी याच बेताने हा विषय मांडलेला होता. भगवंतांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानी पुरुषांची लक्षणं सांगताना अमानित्व महागुण त्यांनी आघाडीला वर्णन करून सांगितला. दैवी गुणसंपदेचा जो मेळावा आहे त्याच्या सेनापतीचा गुण म्हणून त्यांनी अभय सांगितला आणि पिछाडीचा गुण म्हणून नम्रता सांगितला. तर ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगत असताना हाच नम्रता हा गुण ज्ञानी पुरुषाच्या बाबत आघाडीचा सांगितला. याचं कारणच हे की ते नाथांना झेपत म्हणून अमानित्व. साधकाला हे प्रसंगी झेपणार नाही म्हणून हा पिछाडीला सांगितला. ते कर्नाटकी संत काय बाळकराम म्हणून त्यांची ही कथा. त्यांच्या वाहनांची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ते ज्ञानी संत होते. त्यांना अमानित्व हा गुण ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत जो आघाडीचा म्हणून तिथं तो आला. तर जी दैवी गुण संपदा ज्याचा आधार घेऊन साधकाने पुढे जायला पाहिजे त्याच्यामध्ये अभयम हा गुण त्यांनी सुरुवातीला सांगितला. भय वाटणं अभय भय आणि निर्भय जसे इथं देखील शब्द आहेत मानित्व अतिमानित्व आणि अमानित्व तसं तिथं अभय हा जो शब्द आला त्याच्यामध्ये देखील भय आणि निर्भय हे दोन द्वंद्वामध्ये सापडणारे शब्द आहेत. अभय हा शब्द आपण आत्मस्वरूप आहोत असा अभ्यास करत असल्यामुळं देह संबंधी भय ज्यांनी दूर सारण्याचा अभ्यास अवलंबिलेला आहे असा तिथं अर्थ आहे. निर्भय वेगा. निर्भय म्हणतो की अंधार आहे मी घाबरत नाही मी जाऊन दाखवतो. रात्रीच्या वेळेला त्या डोंगरावर जी देवी आहे त्या देवीला दिवा लावून यायचा आहे ना मी लावून येतो हा निर्भय झाला. अभय हा शब्द याच्यापेक्षा जरा वेगळा आहे. तसं नातीमानित्व हा शब्द तशा प्रकारचा मानित्व अतिमानित्व आणि अमानित्व नातीमानित्व याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या दोनच ओव्या लिहिल्या मला वाटतंय. आणि गंगा शंभूचा माथा म्हणून हा जो गुण आहे हा गुण राजकारण करणारा जो आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेलेले होते आणि तो जयसिंग त्यांच्या समोर होता. 5000 सैन्याचा सैन्य असणारा सरदार म्हणून शिवाजी महाराजांना उभं केलेलं होतं आणि 25000 सैन्यामध्ये तो जयसिंग होता. मला पाठ दाखवून पळून गेलेला हा माझ्या पुढे कसा. औरंगजेब शिवाजी महाराजांवर जे नाराज झाला कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्याला अडकवायचाच होता शिवाजी महाराजांना. पण त्या ठिकाणी त्यांचं तेज बाहेर आलं. माझ्या पुढून पळून गेलेले एवढे लोक इथं असताना मी 5000 मनसबदारांच्या रांगेत कसा. या अशा सभेत मी थांबणार नाही असं म्हणून पाठ दाखवून निघून गेले. राजकारण करणारी जी व्यक्ती आहे त्याला शिकवण्याचा हा गुण नाहीये नातीमानिता हे परमार्थाचं व्यासपीठ आहे. राजकारणामध्ये अवश्य मान अपमान या सगळ्या गोष्टी सांभाळणं हे गरजेचंच असतं. तशा प्रकारे त्यांनी त्यांचं करावं. सामान्य माणसांनी आपला अपमान होऊ नये अशा बेतांनीच राहावं तेच योग्य. सामान्य साधकांनी देखील नात्मानम अवसादयेत आपल्या आत्म्याचा अपमान होऊ नये अशा बेतांनीच आपण दुसऱ्यांनी आपल्याशी वागण्याची अपेक्षा धरावी आणि आपणही दुसऱ्याशी तसंच वागावं. आणि हा गुण हळूहळू जेव्हा मुरत जाईल तेव्हा मग संतान सारखी गोष्ट त्यांच्या ठिकाणी निर्माण होईल. मला आठवत की स्वामीजी रविवारी सकाळी ध्यान झालं, स्वामीजींचं प्रवचन चालू होत आणि एक भगिनी जिन्यातून वर आल्या आणि ते प्रवचन करत असताना तिथून म्हणायला लागले अध्यात्म मंगलधाम मध्ये की तुम्ही माझ्या जीवनाचं मोठं नुकसान केलंय. इकडे प्रवचन चालू आणि तिकडे त्या भगिनींचा आवाज, सगळेजण मागे वळून पाहायला लागले, काय झालंय काय चाललंय. स्वामीजींनाही क्षणभर कळेना त्यांना पुढे बोलवलं, त्यांनी या म्हणाले पुढे काय तुम्हाला, तर त्यांच्या समोर उभं राहून म्हणाल्या मी इतकी वर्ष साधना करते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी चालते, मला अजून कशाचा अनुभव नाही, माझ्या जीवनातली 5-10 वर्ष मी याच्याकरता दिलेली आहेत. आठवत काका, स्वामीजींनी शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घेतलं. ते म्हणाले की असू देत, तुम्ही आधी शांत व्हा, जरा बसा. इथं बसल्या त्या भगिनी जिथं त्यांचं प्रवचन चालू होतं आणि बंद पडलं तिथून त्यांनी त्यांचं प्रवचन चालू केलं. 15 मिनिटं राहिली ती, प्रवचन थांबलं. त्या भगिनींना म्हणाले हा आता एक अभंग म्हणा. त्या भगिनींनी मोठ्या प्रसन्न होऊन एक अभंग म्हटला. आणि त्यांना प्रथम नमस्काराला बोलवलं, त्यांना प्रसाद दिला, त्यांना म्हणाले की एखादा दगड जरी 100 घाव मारायला लागले आणि 100व्या घावाला फुटला तर अलीकडचे 99 घाव कधी वाया गेलेले नसतात. तुमच्या जीवनातला कुठलाही दिवस वाया गेलेला नाहीये याच्यावर विश्वास ठेवा. ती गोष्ट 100वा घाव करत नाही, आधीच्या 99 घावांनी आपलं काम केलेलं असतं, चिंता करू नका म्हणाले. असं म्हणून प्रसाद दिला, त्यांनी नमस्कार केला, नमस्कार करताना गही वरल्या. हा गुण अचानक येत नाही, याचा कुठेतरी अभ्यास करत करतच तसा गुण येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पारथा. काका स्वामीजींचा अनुभव मिळाला, तुम्हाला सांगू का की स्वामीजींनी मला बसवलं, मी बसलो, तुम्ही मला स्वामी मानता पण मला त्यांच्यासारखे गुण माझ्या मध्ये उतरले तसं खरंच वाटत नाही. आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पारथा. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी बघा. आता या सगळ्या निरूपणाच्या संदर्भात आपण जे निरूपण केलं ते आणि आता ज्ञानेश्वर महाराज ज्या अंगाने याच एकच ओवी लिहिली याच्यावर, गंगेचं अवतरण झालं अशी कथा पुराणात आहे की ती समुद्रात होती, ती स्वर्गात होती आणि इथं कल्याण व्हावं सामान्य सर्वांचं म्हणून गंगा आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न झाले. ती गंगा आली तेव्हा तिचा जो खळाळता ओघ होता तर तो धारण करण्यासाठी शंकरांनी आपला माथा तिच्या समोर दिला. ती प्रथम शंकरांच्या माथ्यावर आली आणि मग तिचा वेग त्यामुळे कमी झाला आणि मग ती व्हायला सुरुवात झाली अशी पुराणांतरी कथा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पारथा. शंकरांच्या माथ्यावर आल्यामुळं गंगेनी गंगेला शंकरांनी आपल्या माथ्यावर घेतलं म्हणून गंगा ही शेफारून गेली नाही. गंगा ही संकोच पावली, गंगेला संकोच झाला, तिने आपली धार लहान केली आणि व्हायला सुरुवात केली. गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पारथा. तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे. जेव्हा जेव्हा मान्यता मिळते तेव्हा तेव्हा संकोच वाटायला पाहिजे. हे नाती मानिता असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. त्या हरिश्चंद्र लस्क्यांच्या विनोदाच्या व्यंगचित्रांच्या पुस्तकामध्ये एक व्यंगचित्र आहे. एक पुढारी वृक्षारोपण करत असतात, झाडींनी पाणी घालत असतात आणि म्हणतात की या झाडाला जेव्हा प्रथम आंबे लागतील तेव्हा त्या झाडाला आठवण येईल की यांनी आपल्याला पहिलं पाणी घातलेलं होतं. तो माळी हात जोडून म्हणतो की हे पेरूचं झाड आहे. जे उद्घाटन करायला बोलवलं, प्रकाशनाला बोलवलं, शिलान्यासाला बोलवलं, तर तेव्हा कुठेतरी संकोच, सन्मान केला, सत्कार केला. म्हणून सत्कार केल्यावर जे गळ्यात घातलं जातं त्याला हार असं म्हणतात. शब्दांची योजना देखील खूप चांगली आहे. प्रत्यक्षतः होत असतो सन्मान, पण त्यांनी ती हारासारखी स्वीकारायची आहे. तो हार आहे, समोरच्या नम्रतेला त्याची शरणागती आहे. ती असा नाही हार घालून घ्यायचा गळ्यात, मान पुढं करून नम्रतेनी, त्याच्या नम्रतेच्या दुप्पट नम्रतेनी तो हार स्वीकारायचा. म्हणजे हार स्वीकारणं आहे, तशा प्रकारचा भाव असला पाहिजे, खरा खुरा असा त्या हाराला अर्थ आहे. लग्न झाल्यानंतर आपल्या इथं लग्नाच्या प्रथेमध्ये प्रथम मुलगी, बरोबर आहे सुधीर, मुलाला हार घालते, बरोबर की नाही? असं असल्यामुळं वरपक्ष केवढा सुखावतो की मुलीनी पहिला हार घातला. अरे पहिला तू हरलास, पहिला तू हरलास अशी तुझ्यापाशी भावना पाहिजे. आपण नम्रतेनी हा हार स्वीकारला आणि मग काय होतं ते आपल्याला माहितच आहे. संसाराची जी कथा आहे त्या कथेमध्ये हीच गोष्ट 25 वर्षांनी बरोबर घडते. तेव्हा कल्पना नसते, तेव्हा त्याला असं वाटतं की आपण वर म्हणून आपल्याला प्रथम हार घातला जातो आहे. पण पुढच्या पुढे जी हार होणार असते त्याची ती नांदी असते. पण हे नाती मानितेचं लक्षण म्हणून घ्या असं संसार सुखाचा व्हावा म्हणून असा पारमार्थिक अर्थ ओढून ताणून काढता येऊ शकेल, नाही का? आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पारथा, देवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे जेव्हा जेव्हा म्हणून कधीही सन्मान सत्कार होईल तेव्हा तेव्हा आपण या मानाला किंवा या सन्मानाला खरंच पात्र आहोत का? सत्कार करणारा असतो त्याचं मन जास्त मोठं असतं, तो गुणग्राहक असतो म्हणून तो सन्मान सत्कार करत असतो ना. असं असल्यामुळं सन्मान घेताना, कारण ज्या काही केलेलं असेल, समाजाची सेवा केलेली असेल, देणगी दिलेली असेल, त्याच्या एखाद्या कृत्यामुळं, बहादुरीच्या कृत्यामुळं कित्येकांचे प्राण वाचले असतील, खरंच मोठी प्रशंसनीय अशी गोष्ट नक्की असेल, तरी देखील हे समजणारे लोक आहेत आणि त्यांच्या पुढे त्यांनी संकोचून सामोरं जायला पाहिजे असा ज्ञानेश्वर महाराज अर्थ काढतायत नातीमानिताचा. ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितले से किती तेची बोलो. मागा म्हणजे 13व्या अध्यायामध्ये हे सुमती म्हणजे ज्याची बुद्धी उत्तम आहे अशा हे पार्था परत या अमानित्व या गुणाचं किती वर्णन करणार. कारण माग 13व्या अध्यायामध्ये हा शब्द जेव्हा आला तेव्हा वर्णन केलेलं आहे. तिथं काय वर्णन आहे? तैसे मान्यपणे मानिता गजबजो लागे कैसा व्याधे रुंधला मृगू जैसा. इतकी गजबज अंतकरणात होते जर मान कोणी करायला लागलं तर. व्याघाच्या समोर जसं हरिण आलं की त्याची जशी परिस्थिती व्हावी. कारण या मानामुळे देहबुद्धी वाढू शकेल ना. हरिण जसं गजबजून जातं समोर वाघ आला की त्याला काय करावं कळत नाही, आता आपला जीवच गेला असं हरणाला वाटतं. तसं कोणी सत्कार सन्मान जर करतंय असं म्हटलं तर देहबुद्धी वाढेल ना म्हणून तो संकोचून जातो असं तिथं वर्णन केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुढं तर पुढती हेच किती सांगणार. एवं इही सव्वीसे ब्रह्मसंपदा हे वसत असे. या 26 गुणांच्या योगानी ब्रह्म संपदा ब्रह्म रूपी संपत्ती तिची वस्ती होते. मोक्ष चक्रवर्तींचे जैसे अग्रहार होय. कोणी मोक्ष रूपी साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट बनतो तेव्हा त्याला अग्रहार म्हणजे इनाम या ब्रह्मरूपी संपदेचं मिळतं. त्याच्या ठिकाणी कोणी इनाम दिल्यासारखे गुण सहज वस्तीकर होऊन राहतात. नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांची नीच नवी निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली. किंवा ही जी दैवी संपत्ती आहे ही नित्य नवी या गुणतीर्थांची नित्य नवी गुणरूप तीर्थ नित्य नूतन असं हे तीर्थ या गुणांच्या योगानी लाभलेलं निर्विण्ण सगरांची विरक्त श्रेष्ठ असे जे पुरुष आहेत त्यांची अशा पुरुषांची दैवी गंगाची आली असे विरक्त किंवा श्रेष्ठ पुरुषांच्या बाबत असे पुरुष दिसणं लाभणं म्हणजे जणू गंगा तुषारताला मिळण्यासारखं आहे. त्यांच्या योगाने सगळ्या जगताचं कल्याण होणार. की गुण कुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा दिवसित असे. ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे आणि जो अपेक्षा रहित आहे, दोन परमार्थाकरता अतिशय आवश्यक असे गुण, त्या वैराग्य आणि निरपेक्ष असणाऱ्याचा गळा शोधत ही गुण कुसुमांची म्हणजे 26 गुण ही जणू कोणी फुलं, त्याची ही माळा, त्याची ही माला घेऊनी मुक्ती बाळा, मुक्ती या नावाची स्त्री वैराग्य निरपेक्षाचा गळा दिवसित असे. वैराग्य ज्याच्या अंगी बांधलेलं आहे आणि जो अपेक्षा रहित आहे त्याला हार घालण्यासाठी म्हणून ही मुक्तिरूपी बाला स्त्री शोधत त्या पुरुषाला येते. की 26 गुण ज्योती इही उजळूनी आरती गीता आत्मया निजपती निरांजना आली. किंवा वेळ संपली आपली. हे 26 गुण म्हणजे जणू 26 निरांजन आहेत, 26 ज्योती लावलेले आहेत. की 26 गुण ज्योती इही उजळूनी आरती या ज्योतींची आरती घेऊन गीता आत्मया निजपती निरांजना आली. गीता ही जणू आत्मा हा गीतेचा पती कोणी असावा तिला ओवाळण्यासाठी म्हणून सिद्ध झालेली आहे. काय लिहितायत ज्ञानेश्वर महाराज समजते का? या 26 गुणरूपी ज्योतींच्या उजळलेल्या ज्योतींचं ताट हातात घेऊन निरांजन त्याची करून गीता ही कोणी एखादी जणू स्त्री असावी आणि ज्यांनी आत्मा प्राप्त करून घेतलेला आहे त्याला निजपती करून ही गीता अशा पुरुषाला ओवाळण्यासाठी म्हणून जणू आलेली आहे. उघडीचे निर्मिळे निर्मळे गुण येची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीतारणवींची. किंवा गीतारूपी अर्णवातून म्हणजे समुद्रातून ही दैवी गुणां दैवी गुण ज्यांच्यामध्ये आहेत अशी शुक्ती कळे अशा शिंपल्या अशी शिंपले उकलून उघडीती निर्मळे गुण येची मुक्ता फळे. त्या शिंपल्यातून बाहेर पडलेले जे मुक्ता फळे म्हणजे मौक्तिक मोती आहेत ते गीतारूपी सागरातून जणू बाहेर आले शिंपले. की ज्या शिंपल्यातून हे 26 गुण रूपी मोती प्राप्त व्हावेत. काय बहुवानो ऐसी अभिव्यक्ती ये अपैसी केले दैवी गुण राशी संपत्ती रूप आता दुःखाची आतुवट वेली. दुःखाची वेली म्हणजे आत बाहेर सगळीकडे दुःख भरून राहिलेलं आहे. अशी घनदाट दुःखच ज्याच्यात साठून राहिलेली आहेत अशी वेली दोष काट्यांची जरी भरली त्याच्यात दुःखही आहेत आणि दोषरूपी काटे देखील आहेत. ज्या वेलीला तरी निजाभिधानी घाली आसुरी ते अशी असल्यामुळे स्वाभाविक क्रमाने आसुरी या नावाला प्राप्त झालेली पै त्याच्या वया लागी जाणावी जरी अनुपयोगी. ही आसुरी संपत्ती आता जी सांगणार आहे ती खरं म्हणजे टाकून द्यायला योग्य आहे. त्याज्या वया लागी ही आसुरी संपत्ती आता मी सांगेन खरी पण ही टाकण्यासाठी आहे बर का, असं सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज सांगतात. याला संपत्ती म्हटलंय खरं, पण ही जवळ ठेवू नका, ही टाकून देण्यासाठी आहे, ही अनुपयोगी आहे. तरी ऐका ते चांगली श्रोत्र शक्ती, तुमच्या श्रवणाच्या श्रवणाची शक्ती एकवटून ही देखील ऐका. तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी घोरी, मेळू केला ते आसुरी संपत्ती हे. फार फार मोठी नरक व्यथा त्याच्यामध्ये, नरकामध्ये जे दोष आहेत आणि अघोरीपणा आहे, त्या दोष आणि अघोरीपणांचा एकत्रित मेळ ज्यांच्यापाशी आहे आणि जी पुरेपूर नरक व्यथा, थोर नरक व्यथा देण्यासाठी समर्थ आहे, अशी ही असुरी संपत्ती. नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू, अनेक प्रकारचं विष एकत्र जर केलं, ही कल्पना बघा ज्ञानेश्वर महाराजांची. सगळ्यांच्या ठिकाणी विष असेल, जे 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 काय, सर्पांच्या ठिकाणी, नागांच्या ठिकाणी, विंचवाच्या ठिकाणी आणि कोणाकोणाच्या ठिकाणी जे काही विष, काही विषारी वेली बिया फळ असं सगळं एकत्र केलं की त्याला काळकूट म्हणावं. आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा, तशा प्रकारे ही सगळी आसुरी संपत्ती एकत्र केली रे केली की हा दोषांचा मेळावा होऊन बसतो, याच्यातून दुसरं काही निष्पन्न होत नाही. याच्यातून दोष दुःख अघोरी नरक यातना या गोष्टी ज्याच्यातून येतात, तशी असुरी संपत्ती काय ते आता ऐका, असं म्हणून पुढच्या श्लोकाची प्रस्तावना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कवीवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.